आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिनस्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय IIT बॉम्बे, NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं, त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 49 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर 1 जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट UG फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकंही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट UG फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली, तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही, तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट UG फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.